चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रेड रॉट रोगाचा प्रादुर्भाव ऊस शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज। पार्ले साखर कारखाना भागामध्ये रेड डॉट रोगाचा परिणाम दिसून आलाय। काही शेतामध्ये हा रोग लागलेला आहे आणि एक लक्षणही दिसून येत आहेत। शेतकऱ्यांनी अशा भागाला चिन्हित करून ऊस पर्यवेक्षकांना सूचना अवश्य द्यावी लागेल, ज्यामुळे पिकांचे नुकसान होण्यापासून वाचवता येईल। सहाय्यक मुख्य ऊस व्यवस्थापक वहाजुद्दीन यांनी सांगितले की हा रोग ओळखणे सोपे आहे। हा रोग कोसा 038 प्रजातीमध्ये मोठ्या प्रमाणात लागतो। वरून तिसरे आणि चौथे पान पिवळे पडून वाळू लागते। पान चिरल्यानंतर आतून लाल दिसते, तसेच त्याचा वास घेतल्यास वेगळा वास येतो। आठवड्याभरात पूर्ण सुकून जातो। या रोगाला ऊसाचा कॅन्सर असे मानले जाते। त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी रोगग्रस्त भागाची मेडबंदी करावी, रोगी रोपांना मुळापासून काढून शेताच्या बाहेर टाकावे, त्या स्थानावर 25 ते 30 ग्रॅम ब्लिचिंग पावडर घालावी आणि 300 ग्रॅम हेक्झास्टाफ बुरशीनाशक 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून 1 एकर प्रमाणे फवारणी करावी।